chinimandi.com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांनी दिली ऊस शेती सोडण्याची धमकी। साखर कारखान्यांकडून ऊसाची देणी प्रलंबित असल्यामुळे भोगपूर जिल्ह्यातील शेतकरी आता ऊसाची शेती करण्यास उत्सुक नाहीत। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गव्हाच्या तुलनेत ऊसाची शेती अधिक फायदेशीर वाटली होती, पण 2 वर्षांपासून ऊसाचे पैसे न मिळाल्याने ऊसाच्या शेतीत आता त्यांना रस नाही। जिल्ह्यातील अधिकांश शेतकरी उदरनिर्वाहासाठी पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत। तसंच यामध्ये काही जण अनेक वर्षांपासून ऊस घेत आहेत, पण 2 वर्षांपासून ऊसाचे पैसे न मिळाल्यानं ही शेती बंद करण्याचा त्यांचा विचार आहे। येथील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांना 2018-19 आणि 2019-20 हंगामातील थकबाकी अजूनपर्यंत मिळालेली नाही। भोगपूरच्या एका शेतकऱ्यानं सांगितलं की ते प्रत्येक वर्षी जवळपास 10,000 क्विंटल ऊस उत्पादन घेतात। त्यांच्या सहकारी कारखान्यांकडून एकूण 4 लाख रुपये देय आहेत, म्हणून यंदा त्यांनी ऊसाची लागवड कमी केली आहे। या प्रकारे इतरही अनेक शेतकऱ्यांनी या हंगामात ऊस शेती कमी करण्याचा विचार केला आहे। शेतकऱ्यांनी सांगितलं की कॅप्टन अमरिंदर सिंह सरकारनं या प्रकरणात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांची देणी भागवून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करावं। त्यांनी सरकारवर ऊस शेतकऱ्यांना दिलेलं वचन पूर्ण न केल्याचा आरोप करून सांगितलं की कारखान्यांकडून देय न मिळाल्यानं शेतकऱ्यांना पोटासाठी कर्ज काढण्याशिवाय कोणताच मार्ग उरलेला नाही।